नमस्कार, मी राजेंद्र खेर. 365 दिवसांसाठी मी स्टोरीटेलच्या माध्यमातून भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे. आज आपण तिसऱ्या अध्यायातील 40 आणि 41 या दोन श्लोकांचा विचार करणार आहोत. ओम श्री परमात्मने नमहा. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्य अधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् तस्मात्त्वं इंद्रियाण्याद्यौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहि येनं ज्ञानविज्ञाननाशनम्. या श्लोकाचा अर्थ असा आहे, इंद्रिय, मन आणि बुद्धी ही कामाची आश्रयस्थानं म्हटली जातात. त्यांच्या आश्रयानं ज्ञानाला गुंडाळून
Sample complete. Ready to continue?